मनाच्या श्लोकांमधला 188वा श्लोक आता आपण पाहतो आहोत. देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे, विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. विरक्ती बळे निंद्य सर्वे त्यजावे, परी संग सोडून सुखे राहावे. काही ठिकाणी आपण पाहिलेल्या मनाच्या श्लोकांमध्ये ध्रुपदासारखी शेवटची ओळ पुन्हा पुन्हा येत असते. तसे चार श्लोकांमध्ये ध्रुपदासारखी आलेली ओळ काय आहे, फार महत्त्वाची ओळ आहे. परिसंग सोडून सुखे राहावे अशी ती आलेली ओळ आहे. हा जो 188वा श्लोक आहे हा फार संपृक्त आहे अर्थाला. संपूर्ण 15वा अध्याय ज्यावर लिहिलेला आहे गीतेचा, तो सगळा त्याचं सार या श्लोकामध्ये आलेला आहे. देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे. आपण सर्व लोक सामान्यत देहबुद्धीवर असतो. अमुक वेळी शरीराला अमुक एक मिळालं नाही, मग भूक जागी होते, तहान जागी होते, वेगवेगळ्या प्रकारच्या चवी माणसाच्या मनामध्ये जाग्या होतात. भाकरीचा खमंग वास आला म्हणजे आपल्याला खरपूस भाकरी खावीशी वाटते. या सर्व पंच इंद्रिय आणि पंच इंद्रियांचे विषय यांचे मिळून जे एक विश्व झालेलं आहे, त्या विश्वात आपण सदैवच रममाण असतो आणि त्या भानावर जाणीवेच्या त्या स्तरावरच आपण पुष्कळदा असतो. पण ज्ञानशस्त्रांनी ही जी आपली देहबुद्धी आहे ही खुडून टाकली पाहिजे असं समर्थ म्हणतात. आपण मघाशी पाहिलं की याचा अर्थ काही आपण सगळ्या सवी टाकून द्याव्यात असा होत नाही. या सर्व सवींचा जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांचा अनुभव घेत असताना त्यांची मर्यादा हे सर्व काही काळापुरतंच आहे, हे सदैव आपल्याबरोबर राहील असं नाही आहे, याची जाणीव ठेवणं याला म्हणायचं देहे भान हे ज्ञानशस्त्रे खुडावे. गोंदवलेकर महाराज एक फार गोड गोष्ट सांगायचे. ते म्हणायचे की एक बाई होत्या आणि त्यांचे यजमान पती व्यापारी होते. तर ज्यावेळी व्यापार खूप चांगला चालायचा त्यावेळी ते त्यांना खूप दागिने करायचे आणि खोट आली व्यापाऱ्यात की बायकोच्या अंगावरचे दागिने काढून ते व्यापारात गुंतवायचे, पुन्हा पैसे मिळवायचे. आता त्या बाईंच्या अंगावर कधी लक्ष्मी इतके दागिने आहेत आणि कधी लंकेची पार्वती आहे. आता हे नेहमीच घडत असल्यावर तिला त्या दागिन्यांच्याबद्दल आसक्ती कशी राहील. तर हे जसं आहे तसं जीवनात सुख येणार, जीवनात दुःख पण येणार. त्या सगळ्याच बाबत एक समबुद्धी, एक प्रकारचा शांतपणा आणि स्वीकारशीलता आपल्याला यावी अशी समर्थांची अपेक्षा आहे. विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. ते म्हणतात असं झाल्यामुळे तुम्ही नीरस होऊ नका. कारण एक काळ आपल्या देशात असा होता की जे मायावादी लोक होते ते म्हणत होते जीवन म्हणजे काय आहे, अळवावरचं पाणी आहे, कधी पण पडून जाणार, त्यामुळे सगळं काही त्याज्य आहे, सगळं काही दुःखमय आहे, त्यामुळे सगळं काही त्याज्य आहे, ते सगळं फेकून द्या, संन्यासी वेष धारण करा आणि हिमालयात जा. पण उपनिषदांनी हे आपल्याला सांगितलेलं नाही, संतांनी पण आपल्याला हे सांगितलेलं नाही. आपली घर, आपलं घरदार, आपल्या भोवतालची माणसं आणि आपली कर्तव्य हे सगळं करत असताना सुद्धा मनुष्य विदेहीपणे भक्ती मार्गावर चालू शकतो असं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. विदेहीपणे म्हणजे काय, तर देहभान ज्याला आपण देहबुद्धी म्हणतो, देहबुद्धीच्या शिवाय पण मनाचा ओलावा कायम ठेवून. कारण भक्ती आपल्याला काय देत असते, मनाचा ओलावा देत असते. भक्ती म्हणजे परमात्म्याशी आपण जोडलेलं प्रेमाचं नातं असतं, प्रेमाचा तंतू असतो. आणि जोपर्यंत तो आहे तोपर्यंत जीवन रुक्ष होत नाही, कंटाळवाणं होत नाही. कितीतरी सुंदर सूरदासांनी लिहिलेली भजनं आहेत, तुलसीदासांचं रामायण आहे, हे सगळं आपल्याला ऐकायला किती रामकथा परिचित असली तरी गोड वाटते. गीत रामायण ऐकायला आपल्याला गोड वाटतं, रामचरित मानस ऐकायला गोड वाटतं, सूरदासांची कृष्णगीता ऐकायला आपल्याला गोड वाटतं. आणि या सगळ्यामुळे जीवनाला एक रुची आनंद, सात्विक आनंद येत असतो. तर समर्थ म्हणतात की हा आनंद बरोबर घेऊन तुम्ही चाला, नाहीतर तुम्ही काय व्हाल, जगाकडे पाठ फिरवलेले वृक्ष आणि नीरस असे लोक तुम्ही व्हाल. तसं होऊ नका. पण काय, विरक्ती बळे निंद्य सर्वई त्यजावे. निंद्य काय आहे? तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आहे. पापाची वासना नको दावू डोळा, त्याहुनी आंधळा बरासमी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधिर करोनी ठेवी देवा. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसे. काय काय निंद्य आहे? परस्त्री तिच्या बाबतची अभिलाषा निंद्य आहे, परधनाबाबतची अभिलाषा निंद्य आहे, इतरांची निंदा करणं हे पण निंद्य आहे. अशा ज्या गोष्टी आहेत, जो तो विवेकाने त्याग करतो त्याच्याबाबत काय होतं? परिसंग सोडून सुखे राहावे. त्याच्याजवळ एक विवेक, एक समतोल, जगाकडे पाहण्याची एक स्निग्ध प्रसन्न दृष्टी, पण अलिप्त दृष्टी, ही फार अवघड गोष्ट आहे. आपण समजून घ्या, एकाच वेळी ओलावा पण आहे आणि अलिप्तता पण आहे. पण अशा प्रकारचं साधक जीवन असावं अशी समर्थांची आपल्याकडून अपेक्षा आहे.